नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी स्वातंत्र्यता दिसा आदी सुरक्षा दळान आयएसआयच्या आधारान आशिल्ले शहजाद भट्टीचे आतंकवादी जाळे मोडून विध्वंसक हल्ल्याची येवजण मोडीत काढल्या अशें सांगले. 14 राज्यांतल्या समन्वयात्मक कारवायांनी 200 परस चड जाणांक अटक केल्या. सुरक्षा दळान पाकिस्तान कारखान्याचे आशिल्ले ग्रेनेड, पिस्तूल, कार्टूज आणि गुप्तचर करपा खातीर वापरिल्ले सीसीटीव्ही कॅमेरे मेळयले. आतंकवादाचेर भारताची शून्य सही शून्यताय आशिल्ली पद्दत दिसून येता अशें मंत्री शाह हांणी सांगले. विकसित भारताचे सपन साकार करपा खातीर सरकार बँकींग विशी समिती तयार करतले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी आयज नवी दिल्लीत 2 दिसांच्या भौशीक क्षेत्र बँकेच्या परिषदेचे उक्तावण केल्या उपरांत अशें सांगले. समिती प्रस्न आणि शिफारशी घेऊन बँकींग सुधारणांचो फुडाराचो मार्ग थारायतली असे ताणी मुखार सांगले. 2 दिसांच्या ह्या परिषदेन भौशीक क्षेत्रांतल्या बँको आणि भौशीक अर्थिक संस्थांच्या फुडारपणाक एकठांय हाडून मुखेल प्राधान्य, वेगवेगळ्यो संधी आणि बँकींग आणि अर्थिक क्षेत्रांतल्या विकसित जावपी मुद्द्यांचेर विचार केलो.
On the basis of a well-researched set of documents which have been shared with you in advance, will hopefully provide that substantive meat for the committee to also look at. So the committee would probably have that material before them, even as they deliberate. And even as they deliberate to give us their thoughts and also the recommendations which will help us to clearly understand where the committee wants India to go towards Viksit Bharat and in that the role of banks.
शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज राष्ट्रीय चाचणी एजन्सी कडेन स्थापन केल्ल्या परिक्षेच्या प्रोटोकॉलाचे खरपणान पालन करपाचो आणि गुप्त कार्यावळीचेर सुधारणा करपाचे निर्देश दिल्यात. परिक्षा प्रक्रियाचे व्यापक लेखी परिक्षण आणि दुरुस्ती अहवाल सादर करपाचे निर्देश ताणी दिले. 10 व्यावसायिक फुडारपणाच्या पदांची जाहिरात केल्या जाल्यार सायबर सुरक्षा, प्रस्नपत्रिका आराखडो आणि हेर खाशेल्या मुद्द्यां खातीर हेर उपक्रम चालीक लावपाचे काम सुरू असा. विदेश वेव्हार मंत्रालयातले सचिव सुधाकर डालेला हांणी आयज ब्रिक्साच्या अध्यक्षपदाच्या काळात भारतान ब्रिक्साच्या सहकार्याचेर लोककेंद्रीत आणि योग्य पद्धतीन मार्गदर्शन करून लोकांक सामूहिक यत्नांच्या केंद्रात दवरल्यात असे सांगले. नवी दिल्लीत ब्रिक्स सिव्हील फोरमात उलोवप करताना ताणी हे सांगला. शारांनी 350 वयर बसका घेतल्यो ज्याका लागून वेगवेगळ्या क्षेत्रांतल्यान बरे परिणाम मेळ्यात अशें ताणी मुखार सांगले. ह्या वावराक लागून ब्रिक्साच्या तिनूय बुन्यादी खांब्यांमधलो सहकार घटमूट जाला अशें ताणी मुखार सांगले. ब्रिक्स संवाद आणि उदरगती खातीर एक रचनात्मक माची थारल्या.
Dear BRICS Sherpa, it is a privilege to witness firsthand the collective resolve of BRICS nation to strengthening dialogue among thinkers, scholars and eminent experts across sectors from civil society organizations. Fostering conversations at people's level is an important dimension of the BRICS partnership. Since its inception in 2015, the BRICS Civil Forum has served as an important platform for sharing ideas, strengthening mutual understanding and fostering deeper people-to-people connections.
बिहाराच्या लाखीसराय जिल्ह्यातल्या अशोक धाम देवळात आयज चिट्टाचिट्टीत 7 बायलांक मरण आयले आणि 10 परस चड जाणांक जखमी झाल्यात. श्रावणाच्या 3 सोमारा जलाभिषेक खातीर व्हड गर्दी जावन ही घडणूक घडली. अशोक धाम स्टेशन सावन देवळा मेरेनच्या मार्गाचेर ही चिट्टाचिट्टी झाली. जखमी लोकांक पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलांत उपचारा खातीर व्हेल्यात. मुख्यमंत्री सम्राट चौधरी हांणी ह्या घडणुकेन दरेका मरण आयिल्ल्याच्या कुटुंबां खातीर 4 लाख रुपयाची घोषणा केली. या दुखेस्त घडणुकेन मरण आयिल्ल्यांचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुःख उक्तायला. भारताचो पयलो आभासी प्राणीसंग्रहालय मध्य प्रदेशांतल्या इंदोरांत सुरू जाला आनी त्याच बरोबर इंदोर प्राणीसंग्रहालयात सिनेमा थिएटर आनी आभासी जंगल सफारी सुरू जाल्या. भौशीक खासगी भागीदारी खाला सुमार 4.5 कोटी रुपया खर्च करून विकसित केल्ल्या ह्या सुविधांनी तंत्रगिन्यानाचो वापर करून भोवंडेकारांक राना आणि रानवटी जनावरांचो अणभव मेळटा. भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत बंगाल आणि ओडिशात उटंगराचा पाऊस पडपाचो अदमास उक्तायला आणि रेड अलर्ट जारी केला. दादल्यांच्या क्रिकेटात भारतीय गोलंदाजी गेल हांगा जाल्ल्या पहिल्या कसोटीच्या 3 दिसा 178 धावण्यांनी आघाडी घेतली. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकूंक मेळटले. नमस्कार.